त्या पवित्र पायस सेवनानंतर कल्पतरूला फुलांचा बहर यावा तसं दशरथाच्या प्रासादात घडलं. अयोध्येत ही सुवार्ता चंदन सुगंधाप्रमाणे दरवळली. दशरथाच्या तीनही महाराण्या आई होणार, अयोध्येला आणि दशरथाला वारस लाभणार. आणि तो क्षण आला. चैत्र मासातील शुद्ध नवमीला वार्ता प्रकटली आणि सारी नगरी, वृक्ष, लता, आकाश, धरणी, पशुपक्षी अवघा कण न कण मनाची निरांजन उजळून गाऊ लागला.
राम जन्म लाग सखी राम जन्म.